नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी अक्षता बोडके तुमका प्रादेशिक खबरो दिता. भौशीक कागाळ संचालनालयाच्या स्थलांतरीत जाल्ल्या कार्यालयाच्या नव्या संकेतथळाचो आणि एपाचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी उक्तावण झाले. नव्या तंत्रगिन्यानाचो उपेग करून बरे प्रशासन तशेंच सरकारी येवजणांचो लाभ सर्वसामान्यांक मिळवून दिवपा खातीर हे संकेतथळ तशेंच एप महत्वाचे थारतले अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार उलयतना सांगलें. पारदर्शक प्रशासना खातीर तंत्रगिन्यानाचो उपेग ही काळाची गरज आशिल्ल्याचे मत तांणी ह्या वेळार उक्तायले. ह्या वेळार संचालक प्रसाद वळवयकर तशेंच हेर कर्मचारी हाजीर आशिल्ले.
ग्रिव्हन्सीसची आज वेबसाईट आम्ही लॉन्च केली. ही वेबसाईट आमचे मिशन असा की सातत्य ट्रान्सपरंट एफिशियंट आणि ॲसेसेबल प्लॅटफॉर्म हो लोकांक अवेलेबल करून दिवचो आणि सातत्यात सिटीजन सेंट्रिक गव्हर्नन्स आसचे हाच्या खातीर आम्ही ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी ही गव्हर्नमेंटात आसची.
भारताच्या 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हळ्यार इफ्फीचे उक्तावण पोरण्या सचिवालय ते कला अकादमी मेरेन भव्य परेड काढून मनयतले. फिल्म निर्मितीचो प्रचार करपी तशेंच प्रोडक्शन हाऊस वतीन चित्ररथ ह्या उत्सवाचो भाग आसतले. सुमार 26 चित्ररथ उक्तावण सुवाळ्याच्या परेडींत आसतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. अनु जीएमसी इमारतीचे रुपांतर इफ्फी उक्तावण स्थळांत जाला. इफ्फीचो समारोप सुवाळो श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर जातलो. फ्लोट परेड सर्वसामान्या खातीर उक्ते आसतले अशें मुखेलमंत्र्यांनी कळीत केला.
56 इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया गोवा 2025 हे ग्रँड पद्धतीत सेलिब्रेशन जाता. पहिली जाताले त्याच्याय पेक्षा आणखी ग्रँड पद्धतीत सेलिब्रेट करपाचो सरकाराचा प्रयत्न असा. हे आमचं ओल्ड जीएमसी कॉम्प्लेक्स हंगासर त्याचा मेन स्टेज असतो आणि त्या मेन स्टेजीचे व्हीव्हीआयपीज आणि इनॉग्रल सेरेमनी जातलो. फ्रॉम द ओल्ड सेक्रेटरी टू कला अकादमी हाज्या पर्यंत ती परेड 3:30 वरांचे सारखो कार्यक्रम जो आता सुरू जातलो.
खंयच्याच कार्यालयात नोंदणी आतां जमीन खरेदी वा लग्नाची नोंदणी राज्यांतल्या खंयच्याच रेजिस्ट्रार कार्यालयांतल्यान जातली. हाका लागून नोंदणी खातीर त्याच म्हालांतल्या रेजिस्ट्रार कार्यालयांत वचपाची गरज पडची ना अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी स्पश्ट केला. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हालांतल्या सगळ्या रेजिस्ट्रार तशेंच अधिकाऱ्यांची बसका घेतली. आयटी तशेंच साधन सुविधांच्यो समस्या सोडोवपाक बसका जाली. एनआयसी वांगडा समन्वयाचो ज्यो समस्या आशिल्ल्यो त्यो बेगीनूच सोडयतले. म्हापशेचे रेजिस्ट्रार कार्यालयाचे नूतनीकरण जाला. रेजिस्ट्रार कार्यालयाच्या सेवा मदीं कांय दिसांनी बरीच सुदारणा जातली अशें मुखेलमंत्र्यांनी बसके उपरांत सांगलें.
रजिस्ट्रार डायरेक्टर हांच्या बरोबर मिटिंग्स घेतली आणि 12 तालुक्यातली रजिस्टर ऑफिसीस एनआयसी आणि आयटीजी म्हणजे वेरियस प्रॉब्लेम्स आशिले. आयटीजी अँड इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड आणि आयटी इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड ते सगळे प्रॉब्लेम्स म्हणजे लोकांक मॅरेज रजिस्ट्रेशन पासून लँड रजिस्ट्रेशन वेरियस प्रॉब्लेम्स फेस करचे पडटाले ते सगळे प्रॉब्लेम्स रिझॉल्व करपाक लागल्या.
खेळ पर्यटन येरादारीन समावेशक मुळावी बांदावळ तयार करपाच्या राज्यान केल्ल्या यत्नांक मान्यताय दिवन गोंयांक स्वयं फाउंडेशन वतीन दिव्यांग व्यक्तींक सगळ्यांत सुलभ सुविधा दिवपी राज्य पुरस्कार दिला. हो पुरस्कार मंत्री सुभाष फळदेसाय हांणी हालींच पुरस्कार भेटवण सुवाळ्यांत स्विकारलो. आयज मंत्री फळदेसाय हांणी मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे कडेन हो पुरस्कार दिला.
is been awarded as best accessible state by Swayam Foundation Swayam Accessible Award 2025. Swayam ek of is swastha asa ti mostly accessible sports accessible tourism ani ka sampurna jagbhar prasiddh asa.
ग्रामीण विकास खात्यान भारत सरकाराच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या सहकार्यान 13 नोव्हेंबर 2025 ह्या दिसा पणजे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना 2.0 सुरू जातली. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी सकाळी 10:30 हाचे उक्तावण जातले. ह्या कार्यावळीक मंत्रिमंडळाचे वांगडी मंत्रालयाचे अधिकारी गोयचे मुखेल सचीव खाते मुखेली आणि विंगड विंगड सरकारी संस्थांचे प्रतिनिधी हाजीर रावतले. पणजेत सुरू आशिल्ल्या 2025 वर्षाचे फिडे बुद्धिबळ विश्वचषक टाय ब्रेकरान ग्रँडमास्टर कार्तिक वेंकटरामन हो खेळगडो ग्रँडमास्टर बोगदान डॅनियल डीक हाका हारून 4th फेरयेंत पावलो. आयज पणजेंत चडांत चड तापमान 31 डिग्री सेल्सियस तर उण्यांत उणें तापमान 21 डिग्री सेल्सियस इतलें नोंद जालां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. मुखावेलें प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 आयकूंक मेळटलें. नमस्कार.
Thank you.